ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ಪಾಚ್ವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಕಥಾನುಸಂಧಾನ ಬಾಬಾ ಶಿರ್ಡಿತ ಗುಪ್ತ ಹೋನ ಸಾಂದ ಪಟಲಾಸವೇ ಪುನರಾಗಮನ ಜಹಲೆ ತೆ ಕಥನ ಪರಿಸಾವೆ ಸ್ವಯೆ ಬಾಬಾ. ವಿಂದಾನ ಪಾವನತೆ ಪುಡೆ ಕಾಹಿ ಕಾಲ ಪರ್ಯಂತ ಬಾಬಾ ಹೋತೆ ಜೆ ಜಹಲೆ ಗುಪ್ತ ಮುಸಲ್ಮಾನತೆ ವರಾಡಾತ ಆಡಳಲೆ ಶಿರಡಿತ ಹೇ ರತ್ನ ತಯಾ ಆಜೀಚ ದೇವಿದಾಸ ಕರುಣಿ ಹೋತೆ ಜಾನಕಿ ದಾಸ ಗೋಸಾವಿ ಶಿರಡಿ ಸರಹಾವಯ ತೋ ಕೈ ಸಾಗಳಲಾ ಪ್ರಕಾರ ಕಥಿತೋ ಆತಾ ಸವಿಸ್ತರ ಹೋನಿಯಾ ಅವಧಾನ ಪರ ಶ್ರೋತ ಸಾದರ ಪರಿಸಿದೆ ಮಾನವ ಯಾಲಾ फकीरपासी बैसवित्याला चिमटा उचलिला स्वहस्ते मग तो तेथेची माती तकुपसिला आतुनी प्रदीप्त निखारा काढिला हातातील चिलमी वर ठेविला सटका घेतला उचलुनी पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले छापी भिजवूनी आपिळली मग ती चिलमीस भोवती वेष्टिली स्वये प्याला तयाही पाजिली मती गुंगली पाटलाची पडला फकीरास आग्रह पवित्र कराहो माझे ग्रह पाटीलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धार केला दुसरे दिवशी गावात गेले पाटीलाच्या येथे उतरले काही काळ तेथे चिराहिले पुढे ते परतले शिर्डीस हात सांद पाटील कारभारी धूप खेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी जुळली सोयरीक शिर्डीत सांद भाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य जाहला भाचा सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा घेऊन सवे गाड्या घोडी वराड निघाले यावया शिर्डी मग त्या सांद भाईचे ओडी बाबा ही वराडी प्रविष्ट लग्न झाले वराड परतले बाबा एकटेची मागे राहिले राहिले ते राहुनी गेले भाग्य उदेले शिर्डीचे साई अविनाश पुरातन नाही हिंदू नायवन जात पात कुळ गोतहीन स्वरूप जाण निज बोध साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान या साई म्हणवनी बहुमान पुरस्सर संबोधन जे ते खंडोबाचे देऊळा पाशी माळसपतीची आखळियासी आरंभी बाबा वराडानिशी उतरल्या दिवशी हे पडले आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीन भाईचे झाले वराड लग्नाचे जे आले येथे ची उतरले वडा तळी गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबा हिचे ते वराडा समेत सर्वा समवेत उतरले हे बाल फकीर गाडीतून उतरले प्रथम भगताचे दृष्टीस जई पडले या साई म्हणून नाम ते पडले ते थुनी पुढे मग ते पासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा कही जन नामाभिधान ते झाले कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंद रत राहावे। हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी, पुढे आले जानकी दास गोसावी महानुभावी।
अस्तमान ठेवित नेऊन निंबातळी
उदयिक तात्या आणूनी देत घडतयांतनूतना घडा भाजला टिकाऊ बरा परित्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमावीण कुंभारा आधीच विकरा घड्याचा तीन वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती येथेची निंबा तळी साधका भाई नामे भक्ते एका अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईचे उपास्य दैवत छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने वाटले
बळ जित झाला
पोषक अवघा बाबांनी बदलला कफन ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळिला माथ्याशी केली गोडाचे वरासन गोडाचे अंथरुण हटके तुटके करोनी परिधान त्यातची समाधान
वळण तैसे चिदंबर केशव
पदार्थ स्वये दुकानदारास तेल मागावयास ते जात घेऊन या टमरेल हाती वाण्या तेलांच्या दुकानां प्रती स्वये तेलाची भिक्षा मागती आणून निभरती पण त्यात पण त्याला शिदित ऐसे काही दिवस पर्यंत सदोदित चालले दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत चिंध्या काढून वाती वळीत दीप उजळी कट कट ही आता पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनी ही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली बाबा निमुट गेले परत काकडे सुके चिठे
तो सबळ दैवी
जरी नसता तो दैवाचा, तरी तया ते लाधता कैचा, साई सारखा शिष्य मौजेचा, डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक, त्यातही होते मराठे कैक, त्यातील बघू सहज करतील अनुमान, परी हे लोक मग पर तू बाबा टई देती उलट बुद्धी फकीरा
सर्व
चतुराईन कामायेत जयामनी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेणे देहाचा अभिमान जाळिला तेणे चिहा देह सार्थकिला विला तो मग कोणाचाही होईल चेला साधावया स्वरूपची जया अवघे विश्व वसता ठाव अद्वैत हे गुरु शिष्याचे आचरित साईनाथांचे परम भक्त माळसापतींनी करविले श्रुत तैसेची साध्यंत कथियेले असो आता हे चरित्र याहुनी गहन होईल ते यथाक्रम कथन सावधान श्रवणी भा मशीद पूर्वी होती कैसी कैसी आकष्टी जाहली परसी साई हिंदुवा यवन वंशी नेणवे भरवशी धोती पोती खंड योग करीत भोगीत भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथा सांग होईल सांग पुढारा हे माडसाई शरण चरण प्रसाद हे कथा निरूपण श्रवणे होईल दुरित निवारण पुण्य पावन ही कथा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई पुनः प्रकटी भवनम नाम पंचमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।